अपनी श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
प्रेम तेरा जीवन प्रकाश देता है यीशु जी प्रेम तेरा देखा है जिंदगी में यीशु जी प्रेम तेरा ये प्रेम तेरा जीवन प्रकाश देता है यीशु जी प्रेम तेरा देखा है जिंदगी में यीशु जी प्रेम तेरा यीशु जी प्रेम तेरा प्रकाश देता है येशु जी प्रेम तेरा देखा है जिंदगी।
सच्चो सर्वी बाइबल अध्ययन तक कार्यक्रम ते हिस्सा यतन वाले सब भई केंजन वाले भैडू नानी सेलकनू सच्चो सर्री झुंड तक हाक नल मवा सेवा अनिमा कुन आशय की इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा बलो हई ठोए ओंडे निटैद सच्चो सर्री बाइबल अध्ययन तक कार्यक्रम ते शामिल आयन लाई तैयार हई ठोए ओंडे बहु निमट पुन तोड़ेर की युद्यंग ने अमट हबकू भक्ता ना किताब तल उन्दी खाक नल अध्ययन किसरे मातलम अनि नेंड मठ इदना तीसरो अनि आखरी पाठ तो शुरू किसरे मातोड़म अनि इद आखरी पाठ ते अमर सेवक त खुशी अनि प्रार्थना त बारे ते विचार की कम ते वडर संग वाले रिट इदन पहले के अमर अपनो जीवन तैयारी अनि आत्मा ता सहायता तलाई प्रभु परमेश्वर तुन शक्ति तलक को अमर प्रार्थना की कम ये मावल शक्ति स्यान वाले उड़मा कुन ताकत स्यान वाले मौल जीव तो अनि सच्चो परमेश्वर दाउनी अमट पढ़ाई भक्ति तसंग ने अपनो तल्ला नू निवामुन ने नवे क्या तोड़म उन्हें अमर निकुन धन्यवाद से तोड़म ये सुंदर अनि अच्छा बखत तलाई बदनी ममा कुन मवा मगन जिंदगी ते सितोनी की अमट निवांग जीव तो अनि सच्चो सरिता अध्ययन तुन की सके माई को प्रभु जी मावन इसे प्रार्थना है कि इद वचन तुन समझो मान लाई अनि माने क्या निन्नल माकुन समझ सिम उन्हें पवित्र आत्मा ता जरिये तल अपनो वचन तुन मान लाई सच्चो बने किसी सिम उन्हें मावा मदद कीम कि अमट इदिन परो विश्वास किसी सके माई को उन्हें मावा नड्डूम ते यदि बोड़े केंजन वाले भाईड़िया सेलक बिने रोकते होए या बिने परेशानी ते फंसे मातुल होए ते या बिने भयंकर पाप ते फसे मातुल हुए ते प्रभु जी इमा वड़ा मदद किसी सिम ओंडे मावा नड्डूम ते पैदा आयन वाले सब अड़ांगन पर रो अपनो काबू तो निर्रा ते इव न मठ पूरो आनंद नी शांति त संग निवा वचन का ना अध्ययन तुन किस्सा के माई को अनि इद मावा प्रार्थना तुन केंची है ना बाड़ी के अमटित प्रार्थना तुन निवल प्यारो मर्री अपनो जीव तो छुटकारा स्यान वाले प्रभु यीशु मसीह ना नाम ते तलक की तोड़म आमीन। प्यारो केंजन वाले डिट बहुना मठ मिकुन बते की तम के नेड़ा मठ हबकू भक्ता ना किताब ते अदेना तीसरो पाठ तुन शुरू किस रहे मा तोड़म उन्हें बहुना मठ इत किताब ता मूंद पाठ ते वाई तोड़म ते मठ यलमान वाल हबकूब ता जिंदगी ते उन्दी अचंबो बदलाव तुन हुड़ी तोड़म उन्हें पाठ ता आखिरी लुगुस यलमान वाल पूरो रीति तल बड़ुल बदले मातोल मानवल दीसरे मातोलाई अनि नेड मटित कार्यक्रम ते हवाकुम न किताब तले अदेन मूंद पाड़ता मुंदी वचन तल अरिकुन मूंद वचन लुगुस विचार किसरे मातोलम अनि हवाकुम ता भारे ते इगा अमा ठुड़ी तोलम की ई तल मानवल जो की दिन रूप तो खाकने हन्ना हन्ना के दिन रूप तो खाकने ताकि लाक्षियन तो ले ओंडे अमर हुड़तम की किताबों दी सिकाटी वाले जगह ते खुले माई ताई ओंडे हबो को भक्ता ना दिमाग ते कुछ सवाल खाई अनि वोल परमेश्वर तुन अवमानी ना जवाब तुन पूछे क्या तो ले परिंगा इत किताब महिमा अनि खुशी ता लिंग तसंग ने मार्तियन ताई ओंडे जो विश्वास इत किताब ता आखरी वचन ते बतेगी तोड़ाई ते इतल विश्वास इमट पवित्र पोती थे बेने ओंडे दूसरो जगह ते उड़न लाई हलपुटनल यानि कि हल उड़ सके माइकेट अनि अमट इत पाठ तुन मूंद हिस्सा ने तूस कम पहलो मूंद वचन कने अमट प्रभु नो सेवक ता प्रार्थना ता बारे ते पढ़े माई कम नालू वचन तल अरिकों सत्रह वचन लुगुस मावा सामनो परमेश्वर ता कार्यक्रम आयल ओंडे अठारह अनि उन्नीस वचन ते मावा सामनो सेवक ता हालत आयल ते सबसे पहले मठुड़ कम सेवक त प्रार्थना तुन तेमठ मा संग ने हुड़ हबकू भक्ता न किताब अदे न मूंद पाड़ता उन्दी अनि रण वचन कनु ते इगा इहुन लिखे माता है शिग्यो नित्ता रीतित परो हबकू भक्ता न प्रार्थना ये परमेश्वर ती अन्न यो भारत ते किंचिकुन वरितो ना और ये नावल परमेश्वर ती इद युग ते फिर काम कीम और इद युग ते भी उन उजागर कीम उन्डे अपनो गुस्सा ते भी दया क्या न ख्याल ते इर्रा। प्यारो भैडित पहलो वचन ते अमट पढ़े मातम की सिग्यो नित्ता बेछुड़ित पर हबकु भक्ताना प्रार्थना सिग्यो नित इदन संबंध बे नहीं बेसोड़ितुन वारन से ही और बहुन मावा देश ते भैर में यवन उन्डे मलकोस इव सब वेसोड़ी वारा न सूर है अदरंग ने इद भी बिने सूरान और अमट इद मादितुन भजन येडू ने भी काम ते ये ती तोड़ाम और इगा इदन उन्दी वचन ते काम ते ये तोड़ाई और इदन उन्दी वचन है सिग्यो नित्ते इदन मतलब है कि इद पारसी बेसोड़ी तल संबंध रिताई और अमट पुन तोड़ाम की हवा कुना प्रार्थना उन्दे इब्रानी पारसिता वेसुड़ी तूपान और इत परमेश्वर त बड़ाई तेवंद महान वेसुड़ी है जो कि इब्रानी पारसी तिखे माता है अने अमटिगा हबकूब त जिंदगी ते उन्दे महान बदलाव तुन हुड़ी तुलम केपन वाले ऊंचो जगह ते उन महिमा वाले याने के हुड़ताल वाले मांदी उन्हें प्रभुन से जवाब तुन खिंजन लाई अद मांदी तरी हुड़ाना ईद वन उन्दे सच्चो विश्वास तालत ते अवता नाई और ईद हुड़ताल वाले काम बोना काम कनु अव चीज कनु हुड़ा लायोक बने के आता है बवे न बारे ते बोल पहले बपोड़े भी हल सूचक से मत तोल याने की बोल अव चीज कनु हुड़सी सके मांदुल बवे न सामनो है ले उन्ड बवे न कीमत है ले ते इंगा ईद दिन लाई ईद पाठ उन्दी खुशी ता विशोड़ी आंद उन्ड बहुन आखिरी मांदी तुन माकुन बते गाता है कि वास्तव ते तार वाले साजना परोवारन वाले वेसोड़ियान इदन बात ते रण वचन ते अमट पढ़े मातम की ये नवल परमेश्वर ती हवा को इन तो लय की ये परमेश्वर ती अन्न निवा बारे ते किंस तो ना उड़े न वरी तातो ना ये परमेश्वर ती इद युग ते फिर काम कीम उड़े इद युग ते भी वन उजागर कीम उड़े अपनो गुस्सा ते भी दया क्या ना ख्याल ते इर्रा। प्यारे दोस्त लुड़ी हबकूब त वेसोड़ी उन्दी अचंभो वेसोड़ी आन अने नाकुन विश्वास है कि मादिमी वंग कौकनु बुर अल्लागनल अने उन्दी सुंदर प्रार्थना आन बहुन हबकूब एगा इन तो लय की ये नावल प्रभुनी अन्ननी व बारे ते खेंस तो ना यानी कि अन्ननी वंग काम कन बारे ते खेंस तो ना ओंडनी व काम कनु क्या ना ढंग बिल्कुल अचंभो है और अन्ननी व लेंग तुन किंस तो ना उन्हें इमा नवांग सवाल का जवाब तुन सीतो नी परमेश्वर हवाकुप तुन इतुल ये हवाकुप ती इमा केपन उच्चो जगते सरहुड़ा अन्यान ना चाहे माई तो ना किमा विश्वास तल पिस्से कुन मन अन्यान ना इहुन भी चाहे माई तो ना कि इमा ना पर भरोसा इर्रा अन्य इमा सोचे क्या तुनी क्या नापनो लोगोड़ा पाप न खाक नल लापरवाहीन हल्ले यू नहीं ले अनपनो लोगोड़ा पाप न खाक नल लापरवाही ले अन्य अन्ना कसदी यानी कि बेबीलोन मुलुक तोन तैयार की तो ना और अन्ना वोड़ून यहूदा मुलुक तक खिलाफ ते अद्दे रंग ने काम ते ये चिरे मात तो ना बहुन अन्ना उत्तरी राज इसराइल मुलुक तक खिलाफ ते असुर देश तोन काम ते ये ची मत तोल और असुर इरनावा रंज तोड़ लाठी मत तोड़ पर जब अन्ना बेबुलोन मुलुक तोन अदेना गुना ना डंडसी का उन्हें अदेना ना धार्मिकता ता आदर परो डंडसी का उन्हें रण पार त्यामड सयुं दिक्का ना बारे ते पढ़े मास रे मात तुलम परमेश्वर दंड धार्मिकता ता आधार परो आयता है यो अव्वे पाप कांदु बहु पड़ंग पड़ंग मुलुक नु तोड़ी ते मिले किसी आतंग है अने इंगा मट इगा हुड़सी रे मात तुलम की हबकू भक्त तल फिर पिज्जा हटे मास रे मात तुलई प्यारो भैडी टंसे लकनिट अने वो लिन तुलई क्या ना नीव भारत ते केंस तो ना उन्हें ना वरिता तो ना अने इधन पहले बोल परमेश्वर तोन इन तुलई की नीव लोगोड़ पाप किस रे मात तुलई उन्हें दुष्ट काम किसी को ना अपनो जिंदगी तोन काटे किस रे मात तुलई अने इम्मा चमे गुत तो नी अने इम्मा बांग कीवियल ले पर बहुन परमेश्वर वो जवाब से सिरे मात तो लई तुवल पिज्जा हटे मास रहे मात तो लई ओंडे बोलिन तो लई कि अन्ना निवा बारते केंस तो ना ಒಣೆ ಅನ್ನನಿಯ ಭಾರತೆ ಜುನ್ನು ಕಾಲ್ತೆ ಕೇನ್ಸ್ತಾನ್ ಅನಿ ಇಂಗಾನ ವರಿತಾತೋನ. ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತಾ ಲೊಡಿಟ್ ಈಗ ಸವಾಲಿದ್ ಮಾಂದಿತ ಪೈದ ಆಯ್ತಾಯ್ಕಿ ಉಲ್ಬೇನ ಮಾಂದಿತಲ್ ವರಿತಾತೋ ಲೈ. ಪ್ಯಾರು ಕೇಂಜನ್ ವಾಲಿಟ್ ಉನ ವಿಚಾರ ಮಂಜಿತ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾಂಗೆ ಹಿಲೆ ಅನಿ ಓಲ್ ಬಾಂಗೆ ಅಲ್ ಕಿಸ್ರೇಮಾಯೋಲ್ ಪರ್ ಇಂಗ ಓನ್ ಪಾರು ಹಿಲೆ ಕಿ ಓಲ್ ಜರ್ವಸ್ ಜಾದ ಕಿಸ್ರೇ ಮಾತೋ ಲೈ ಅನಿ ಇಂಗ ಓಲ್ ಪುಂಜಿ ಎತ್ತೋ ಲೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಚಮ್ಮೆಕೆ ಉಚ್ಚಿಕುನ್ ಮಂದಾನ್ ವಾಲೆ ಅಲಾಯೋಲ್ ಅನಿ ಓಲ್ ಡಣ್ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ಕಾಮ್ ಕಿಸರೇ ಮಾತೋ ಲೈ ತ ಇಂಗ ಓಲ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾತೋ ಲೈ ಕಿ ಇಮ್ಮ ಜಬ್ ಡಂಡ್ ಸಿಕ್ಕಿತೆ ದಯ ಕ್ಯಾನ ಮಿನಿ ಬರಂಗ ಕಿ ಒಣೆ ಇಮ್ಮ ದಯ ಕ್ಯಾನ ಖ್ಯಾಲ್ತೆ ರಕಿ ನಾಯಿ ಸಿರಪ್ ಅಪ್ನೋ ಲುಗೋಳ್ ಪರ್ರೋ ಬಲ್ಗಿ ಕಸ್ದಿಡ್ ಪರ್ರೋ ಬಿದಯ ಕಿ ನವಳ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿ ಟನ್ಸೆ ಲಕ್ನಿತ್ ಇದ್ ಬಳುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನನ ವ್ಯವಹಾರನ್ ಬಳುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೆ ಇದ್ದ ರಂಗ್ನ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗ್ಯಾತ್ತುಲೈ ಕಿ ಯ ಪ್ರಭುನಿ ಪೌನಿಮ್ಮ ನ ಪರ ದಯ ಕಿತ್ತೋನಿ ಅವನ ಇಮ್ಮ ದುಸ್ರೋತ ಪರ್ರು ಬಿ ದಯ ಕಿಕ್ಕಿ ಇಮ್ಮ ನಾಯಿ ನಾವು ವಿಶ್ವಾಸಿಡ್ ಭಯಡನಿ ಸೇಲಕ್ ಪರ್ರು ಬಲ್ಕಿ ಓಳ್ ಪರ್ರುಬು ಜೋಕಿ ಅವಿಶ್ವಾಸಿಡಯ್ಯೋಡ್ ದಯ ಕಿಕ್ಕಿ ಹಬಕು ಭಕ್ತನ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಒಂದು ಪಳೈ ಸುಂದರ್ ಪ್ರಾರ್ಥನಾಯಿ ಉಲ್ಲಾಯಿ ಸಿರಪ್ಪನು ಲೋಗೊಳ್ಳಾಯಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾತ್ತೋಲೈ ಬಲ್ಕಿ ಓಲ್ ಕಸ್ದಿಡ್ ಲೈ ಯಾನಿಕಿ ಬೇಬಿಲೋನ್ ಮುಲುಕ್ತೆ ಮದನ್ ವಾಲೆಡ್ ಲೈ ಭಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಯಾತ್ತೋಲೈ ಕಿ ಪ್ರಭು ಜಬ್ ಇಮ್ಮ ಅಪನು ರಂಜ್ ತವಾಯ್ಕಿತೆ ದಯ ಕ್ಯಾನ ಖ್ಯಾಲ್ತೆ ರಕಿ ಬಾಳಿಕಿ ದಯ ನಿವ ಸ್ವಭಾವತೆಯು ಅನೆ ಇಮ್ಮ ದಯ ಕ್ಯಾನ ಪಸಂದ್ ಕ್ಯಾತೋನಿ ನಾವು ಪ್ಯಾರುಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಯ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ಕೀ ಮುಡನ್ ವಾಲೆ ಪ್ರಭು ಅಂದುಲ್ ಅನೆ ಓಲ್ ಹಲ್ಚಾಹ ಮಾಯೋಲ್ ಕಿ ಬೋಲೆ ಬಿ ಪರಾನ್ ನಾಶಾಯಿಲ್ ಬಳಂಗ್ ನೇಂಡಿದ್ ಬಖತ್ತ ದುನಿಯಾತೆ ಇವು ನೈಲೆ ಲಾಕ್ಸಿರೆ ಮಾಯೋ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಹುಡ್ತಾಕೆ ಮಂತೋಲೈ ಒಣ ಬಾಂಗೆ ಕೇವಲಲ್ಲೆ ಅನಿ ಓಲ್ ಬಳಂಗೆ ವನ್ಸಿ ಐಲೆ ರೇಮಾಯೋಲ್ ಪರ್ ನಾವುಡ್ ಪ್ಯಾರುಡಿಟ್ ಯದಿ ಮಟ್ ಹವಕುಪ್ತ ಲೇಖ ಕೇಪ ನಾವು ಚೋ ಜಗಾತೆ ಹಂಜಿಕೊಂಡು ಪೋಸ್ಕೆಟ್ ಒಣೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಜವಾಬ್ ತ ಸರ್ರಿತು ಹುಡ್ಕಿಟ್ ಒಂಡೆ ಯದಿ ಅಮಟ್ ಇವನ್ ಕರಿಸಿ ಎತ್ ಕೊಮ್ ಕಿ ಧರ್ಮಿ ಜನಲ್ ವಿಶ್ವಾಸ ತಲ್ಪಿಸಿಕೊಂಡ್ ಮದಾನುಲ್ ಒಂಡೆ ಪಿಜ್ಜ ಮಲ್ಸಿಕೊನ್ ಹುಡಾನುಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಿತ್ತೆ ಮಾತಲ್ವಾಲೆ ಬಖತ್ನೆ ಬಾತಾಂಗ್ ಬಾತಾಂಗ್ ಅಚ್ಚಂಬೋ ಕಾಂಕುನು ಕಿತ್ತೋ ಲೈ ತೆ ಪ್ರಭುನೋಲ್ ಸೇವಕ್ ಹಬಕುಕ್ ಈಗ ಇಂತೋ ಲೈ ಕಿ ಅಪನೋ ಪಕ್ಕ ರೂಪ್ ತಲ್ ಇಂಜೆ ಸಕಮಾಯ್ತೋನ ಕಿ ಅಮ್ಮಟ್ ಪಿ ಇವನೆ ಅಚರಸ್ತೆ ಅರ್ಸಿದಾಕಂ ಭವನಿಯಲ್ ಮಾನ್ವಲ್ ಹಬಕುಪ್ ಅಚಂಬೋ ತೆ ಆಸಿಮತ್ತೋಲ್ ತೆ ಅಮಡ್ ವಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಇಂದಾಕೋಂ ಕಿ ಯ ಪ್ರಭುನಿ ಇಮ ದಯಕಿಂ ಇಮ ಮಾ ಪರ್ವ ದಯಕಿಂ ಒಂಡೆ ಇಮ್ಮ ದುಸ್ರೋತ್ ಪರ್ವ ಬಿ ದಯಕಿಂ ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತಾಲುಡಿಜ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಡಣ್ತ ಲೈ ಅಪನು ಮನ್ ತೋನ್ ಬನೆಕಿ ಸೀತೋ ಲೈ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಡಣ್ತ ಲೈ ನಿತ್ತೋ ಲೈ ಅನೆ ಪೂರ ದುನಿಯಾ ಅಪನು ಆಖರಿ ನ್ಯಾಯ ತಖಾಗ್ ತಾಕ್ಸೆರೆ ಮತ್ತಾಯಿ ಒಂಡೆ ದುನಿಯತ್ ಪರ್ವ ಮಿ ಓಡ್ ಪ್ಯಾರೋ ಜನಲೋಡ್ ಭೈಯೋಡ್ ಬೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಿಲಾಪ್ ತೆ ಅಪನು ಜಿಂದಗಿ ತೋನ್ ಕಾಟೆಗೆ ಸೆರೆ ಮಾತೋಳೈ ಒಳ ಬುದ್ಧಿ ಅನೆ ಸಮಜ್ ಧಾರ್ಮಿಕ ತತಲೈ ಸುನ್ ಅನಿ ಸಾತವಾಸಿ ಹತ್ತಾಯಿ ಒಳ ಪಾಪ್ ತಲೈ ತೋ ಜಿಂದೋಯ್ ಪರ ಧಾರ್ಮಿಕ ತತಲೈ ಸಾತಲೈ ಯಾನೆ ಕಿ ನಾಮ್ ಸಿ ಸೀತಾಂಗೈ ಬಾಡಿಕಿ ಓಡ್ ಉಂದಿ ಜೆಹರ್ ವಾಲೆ ತಳಾಸ್ತ ಸ್ವಾದಿ ಎತ್ತೋಳೈ ಅನಿ ಓಡುನ್ ಉಂದಿ ಜೆಹರ್ ವಾಲೆ ತಲಾಸ್ತುನ್ ಅದ್ದೆನೋಡ್ ಬಯ್ಯನ್ ವಾಲೆಡ್ ಕೊಡ್ಸಿ ಸೀತೋಳೈ ಅನಿ ಎಡ್ ರೂಪನ್ ವಾಲೆಡ್ ಬೆನೆ ಜನಿ ಪದೇನೋಲೆ ಆದ್ಮೀನ್ ಒಂಡೆ ಬೋನೋಲೆ ಘೇರ ದೋಸ್ತುನ್ ಅನಿ ಬೋನೋಲೆ ಕರುಂ ತೋಳ್ ರಿಸೆದಾರ್ತುನ್ ಒಂಡೆ ಬೋನೋಲೆ ಪಡೋಸಿನ್ ಯ ಬೋನೈ ಅಪ್ನೋಹಿ ಔಲಾದ್ ಯ ಓನೋಡ್ ದಾಯಿ ದಾವುಳ್ ಆಸೆ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳೈ ಬೋಳ್ ಓನ್ ಕೊಡ್ಸಿ ಸೀತೋಳೈ ಅನಿ ಓನ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸುನ್ ಕಿಸಿ ಸೀತೋಳೈ ಅನಿ ಓನ್ ಉನ್ನ ಧಾರ್ಮಿಕತಾ ತಲೈ ಜಿಸೆ ಸೀತೋಳೈ ನಾವುಡ್ ಸಂಗ್ವಾಲಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಡಣ್ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ತಯಾರಯ್ಯೋಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಭಕ್ತಾಲೋಳ ಇದ್ದೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಡಣ್ ತ ಬಖತ್ತೆ ದಯಾತುನ್ ಬತ್ತೆ ಕ್ಯಾನ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರಕೆಟ್ ಅನೆ ಇವನ್ ಬಿ ಅಸಕ್ಕೆ ಮಾಯ್ತಾಯ್ ಕಿ ಮಿಯೋಲ್ ಭಾಯಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಿಲಾಪ್ ತ ಅಪ್ನು ಜಿಂದಗಿ ತೋನ್ ಕಾಟೆಕ್ ಸಿರೇ ಮಾತಲ್ ಹೋಯ್ ಇದ್ದನ್ ಲೈ ಮೀವ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಇದ್ದೆ ಆಯ್ನ ಚಯ್ಯೆ ಕಿ ಯ ಪ್ರಭುನಿ ಜಬ್ ಇಮ್ಮ ಅಪನು ರನ್ಸ್ತೆ ವಾಯ್ಕಿ ತೆ ದಯಾ ಕ್ಯಾನ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರ್ರಕಿ ಒಂಡೆ ಇಮ್ಮ ದಯಾ ಕ್ಯಾನ ವಿನಿಮರಂಗೆ ಕಿ ते इवन भी आशीषा के माइता एक मीवा जनी परमेश्वर ता खिलाफ तपनो जिंदगी तुन काटे किस रहे माता हुए या फिर मीवा बेने औलाद परमेश्वर ता खिलाफ ते हुए या फिर मीवा पड़ोसी परमेश्वर ता खिलाफ ते हुए नावल प्यार उड़ित यदि मठ हबकुब तले का विश्वासी जनल हुए ते इमठ परमेश्वर तुन प्रेम क्या तोड़ित ते मीवा ए प्रार्थना आयना चाहिए कि ये नावल प्रभु ने जब निकुन गुस्सा वायल ते येड पर दया की उन्हें इमा दया क्या ना मिनी भरेंगा की फिर इधे ने बात त्या मठ वाई तुलम दूसरो हिस्सत पर रो अनिद दूसरो हिस्सान परमेश्वरता कार्यक्रम अनिद हिस्सा त्या मठ परमेश्वरता कार्यक्रम तबारे ते विचार किस रहे मत तुलम ओंडे हिस्सा त्या मठ इधे रूपा मुंद मानवा लोलन हुडकोन पर ओला पड़ोक न बारे ते इगा आयल वते के ओड इंगी ओला पड़ोक नु इगा साप रीति तल आयल बते के ओड फिर भी अमट येड मुंद मानवा लोडन इगा उड़को इदुंदी इतल भजनान बाप भी मानवा न जरिया तल कीतल वाले काम क न चर्चा इगा हिले के ओड इधर लाई इगा मट मानवा लोड़ा पड़ोक नु अलुड़को बल्कि काम क न बड़ाई की तोड़ाई बहु परमेश्वर ता जरिया तल मानवन से किसुता तोड़ाई इधन लाई इग्गा मानवन ओड़ा पड़ोक न बारेते अलबत के ओड़ अनेद मांदे परमेश्वर तोड़ मून मान सेव कोड़ा मांदीनू वैचरे मत तोड़ाई अने इग्गा मट परमेश्वर तोड़ मून सेव कोड़ून होड़ी तोड़म मून वचन तल अरिकोन सारू वचन लुकुस अमट प्रभु नो सेवक इब्राहिम तुन हुड़कम अने मुन ने येड़ू वचन तल अरिकोन दस वचन लुगुस प्रभु नो सेवक मूसा न मठोड़कम उन्हें ग्यारह वचन तल अरिकुन पंद्रह वचन लुगुस अमट प्रभु नो सेवक यहोशु नोड़कम फिर भी लई सोड़ लुगुड़ मून वचन तल अरिकुन दस वचन लुगुस सिर्फ मूसा ने हुड़ी तोड़ ते मुन्ने वचन के निवाकुन इहुन बतेगी तोड़ई तेमान तल परमेश्वर वाई तोलई उड़ेंगी परान मट्टा तल पवित्र बल के सब नल पवित्र वायतो लई अने वो ना वीड़ चिबाद उड़े फैले माताई ओंडे दुनिया वो ना भक्ति ते पूर्व रीति तल निंताई ओंडे वो ना चमक सूरज ता वीड़ ची तले का ही ओंडे वो ना कई कनल किरण पसीता तंगई ओंडे आपी वो ना शक्ति मक्ताई तूफान ने पड़ा भयंकर बीमारी वो ना मुन्ने मुन्ने अने पिज्जा पिज्जा ताकी तंगई अने वो निच्छुकुन इ दुनिया तो नालू टेका खुड़तुल ओंडे अपनो नजर तुन वाटतुल ओंडे देश देश तोड़ लोगोड़ घबरे मासी हत्तोड़ ओंडे पड़ंग पड़ंग मट्टांग चकनाचूर आसी हत्तु ओंडे जूनो जमाना तंग मट्टांग नासासी हत्तु अने वो नंग सरिंग तो हमेशा तंग आयु प्यारे दोस्त लुड़ित मूंद वचन ते अमट पढ़े मातम की तेमान तल परमेश्वर आय तो लई अने तेमान एदम देश ते आयु उन्हें फिर अमट पढ़े मातम की परान मट्टा तल सब नल ऊंचो पवित्र वाई तो लई उन्हें इत परान मट्टा सीने मट्टा ता समुद्र ता किनारते हियो ते इव न मट ठुड़ी तोड़म की तेमान एदोम मुलुकते हियो उन्हें परान सीने मट्टा ता समुद्र ता किनारते हियो लई सोड़ लोगोड़ा इवन विचार है कि इद अदबखत ता मांदियान जब इसराइल मुल्क ता औलाद मिसर देश ता गुलामी तल आजाद आसिकुन वासी मत तोड़ फिर भी इमट इहुन ख्याल ते किस्सा के माई तोड़ की प्रभु नोल सेवक इब्राहिम इद आयना पहले भी मिसर देश दहंजी मत तोल इदन लाई इगा अमट प्रभु नोल सेवक इब्राहिम तो निगा उड़सरे मत तोलम फिर इगा सेला इंज कुनवाता है अने इत पढ़ाई अच्छा पारसी है अने इदन अमट भजन सहिता ते हुड़ी तोड़म इगा इदि तलमांदिता इशारा से आता है कि इद लिख क्या ना उन्दी भजनान सेला ता मतलब ते यानी कि इदना विचार ने बांगे बांगे फरक है सेला पारसी तो वेसोड़ी ते काम ते ये तोड़ाई अनिद उन वेसोड़ी वाले पारसी अंत अने बोनई इवन विश्वास है कि वेसोड़ी ते पोसाना इशारा अंत बेगा पाटा नु वारन वालेड़ सांस ये चिसके माई तोड़ाई उन्हें कुछ लोगोड़ा इवन विचार है कि इगटल निक्सुतंग बाजांग सोड़ीता तंगई उन्हें इगटल बेसुड़े अपनो जवाब तुन ऊंचो लेंगते वन सिरे माताई नवा विचार दल तो सेला ता मतलब है पोसट होलट उन्हें केंजन अने इदना इद भी मतलब आज सके माइता है कि जो भी बन तोड़े अवन पर विचार केम्ट अने इंगा चाहे इद वचन प्रभु नो सेवक इब्राहिम या मूसा से बन तोड़े पर इद मान बिल्कुल जरूरी है कि परमेश्वर अग्गा वो रंटे न संग ने हाजिर मत तोल अने इद मान बिल्कुल खास है कि अमाटिगा परमेश्वर ता महिमा ता सुंदर अनि अचंबो चिंतन उड़सरे मत तोलम वो न याने कि प्रभु न वीरची बादुड़े फैले माताई और इत पूरो दुनिया उन्हें भक्ति तल निंची अत्ताई प्रभु नोर सेव कोड इब्राहिम अनि मूसा न बखत्ते हालत इतल मंजी तवाई अनि वोड़ इहुने लाग दो होई कि अनि फिर धीरो धीरो हालत बदले माता के चले मत होए अनि नैन मठ इता मादिनु बिल्कुल ही कम हुड़ी तोड़म पर उन्दे बखत इतल वायल की जब मठ हबकू भक्तन किताब ता अदन रन पाटता चौदह वचन तुन पूरो आता के हुड़कम बेगम आकुन बते की तुलाई की इत पूरो दुनिया परमेश्वर ता महिमा ता ज्ञान तल इहुन निंची दल बहुन समुन्दर ये ते निंची अंताई ते वड़ाट भाईड़ी टन से लखनिट इंगा मठ प्रभुन से प्रार्थना की कम मौल सच्चो ने जीव तो प्रभुनी अमर सब उन्दी मेला फिर निकर वाई तुलम उन्हे अमर निकुन जीवत तल धन्यवाद से तुलम बड़की इमा माकुन अभी तक अच्छा बलो इरतो नी अनि वायन वाले सब परेशानी नल भी बचे किसकोन इरतो नी इदनी वा मा पर दया नि प्रेमान प्यारो प्रभु नी इद वखत ते नीवा सच्चो वचन कुन पुनल लाई मा वो मदद कीती इदन लाई भी अमर निकुन जीवत तल खूब धन्यवाद से तुलम परमेश्वर दावनी येड़ सब केंजन वाले भैड़ा अनि सेलक न डूमते बुढ़े बीमार हुए बुढ़े परेशानी ते हुए बुढ़े तंगी ते हुए या फिर बोर्ड बेने भी परेशानी ते हुए ते इमा वड़ंग सारो समस्या ना समाधान किसी चिम ओंडे वोड़ुन पूरो रीति तल चौको किसी चिम इद्दे मावा नी से बिंती अनि अर्दासन धन्यवाद प्रभुनी इमा मावा बिंती तुन केंजती अमंड निकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इद बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन।
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केंस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंची ये नाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेत मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्निडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।